चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान साखर घोटाळा या प्रकरणात पंतप्रधान इम्रान खान जबाबदार नाहीत, मंत्री असद उमर। साखर घोटाळा प्रकरणात पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांनी केलेल्या आरोपाचं खंडन करताना योजना विकास मंत्री असद उमर यांनी सांगितलं की ते आयोगासमोर चौकशीसाठी येण्यास तयार आहेत। त्यांनी एका ट्विटमध्ये चौकशी आयोगाला त्यांना बोलवण्यासाठी विशेष विनंती केली होती। त्यांनी सांगितलं की PMLN नेता शाहिद खाकान अब्बासी यांनी चौकशी आयोगाकडे मागणी केली होती की त्यांना आणि पंतप्रधान यांना साखर घोटाळा चौकशीसाठी बोलावलं जावं। मंत्री यांनी स्पष्ट केलं की कॅबिनेटनं आर्थिक समन्वय समितीच्या शिफारशीवर साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता, यासाठी पंतप्रधान या प्रकरणाला जबाबदार नव्हते। ते म्हणाले, जर चौकशी आयोगाला काही विचारायचं असेल तर ते मला विचारावं। अब्बासी यांनी सांगितलं की देशामध्ये साखरेच्या किमती वाढवण्याचा निर्णय ECC मध्ये झाला होता।